पौला एफिस मान्याल पात्रा रोमी सरकारा मोठो राजा निरो ये खूब ख्रिस्ती लोखाल त्या बोरसा अटी कैदीमा टाकला होता। पोल बी त्या मातो ते वेळे ते ई कागळा रोम सैरा मानी लिख्या ख्रिस्ता माय बादा यो खेता भेदभाव नाय ख्रिस्ती महा लोडा पुढे तरी शेवट जीत त्याज एक खोरेपणा ही मांडला आहे। ओद्याय योग इफिस मान्या चोखा लोक एन ख्रिस्त इसुमाय बोर्स थोवणारा याल देवा मोर्जे पुरमाने जायलो ख्रिस्त इसू प्रेषित ओरा देवे निवडलो पौल यापाने देव आपे आभो एन मालक इसू ख्रिस्त यापाने तुम्हाल दोया एन शांती रोई आपे मालक इसू ख्रिस्ता देव एन आभो जे आ महाल होरगा मान्या बादा आत्मिक बोरकते कोय ख्रिस्ता मा बोरकेतवान कोला हेता त्या देवा आमा उपकार मांझे त्या प्रमाणे आम्हा त्या हुंबूर चोखा एन सोती रोवा या हटी ते दुनिया सुरुवाती अगला अफाल ख्रिस्तामा निवडी लेदला है तेकोच त्या मोर्जे खुशे प्रमाणे आम्हाल इसू ख्रिस्ता पाने पोहा पुरो अधिकार मिळा हटी आम्हाल मोये कोय पोयलाज नेमला आता आपा देवा खूप लाडको पोहो इसू ख्रिस्त त्या हेजे या हटी अभाव ते मोठी मेहरबाईन कोईन ते अफाव दोया रेडी देनी त्या देवा वाखान्य होय आफा वोय त्या ओली मोये बोरपुरी है का ते त्या लाडका पोहा लोये कोय आपे बादा पाफा किमत बोईन माफी कोई एन आपे सुटका कोई ते ई दोया अम्हाव बादे हुमाजे कोता एन उकले कोता भी डिगी कोली है त्याल मोठी की वेन ख्रिस्ताल दुनिया मा दवाडना देवे खूप ओरहा अगला ठरवेल त्या गुपची गोठ आफा लाखली है काळा शेवट आपा बाधाल होरगामाने रोवे का दोरतीवने जा आपा है ताने जोलम जुग ख्रिस्ता रे रोवा हटी योगठा कोना ओस त्या बेत आतो आफाल त्या मुना विचारा प्रमाणे जो बादा चाराढे त्या बेता प्रमाणे आम्हाल अगला नेमीन ख्रिस्तामा वतनदार कोला है या हटीका ज्या आम्हाय पोली ख्रिस्ताव आशा थोली है त्या मेस ने त्या मोठेपणा वाखानी हुआ ख्रिस्ते पुरा कोला कामा हटी तारणा हरी बातमी वनाय तुम्हाय त्याओ बोर्स थोवीन तुम्हाल वचने कोय दाव कोला चोखा आत्मा असेने तुम्हाव सिक्को ठोकलो है देवा मान पाना वाखान्य होय या हटी देवा खाजगी दोन दौलते किमत बोईन मेली सुटका ज्या देवा है त्या ओय ताव होदो ओ आत्मा देवे देनली खात्री है या हटी आय बी मालक इसू ख्रिस्तावर्यो तुम्हे बोरसो एन बादा चोखा लोखावरी तुम्हे मोया या बदल वनाईन तुम्हे हटी देवा सदा उपकार मानतो रोयलो है आय मा प्रार्थने माय तुम्हे आठवण कोईन एहको मागू का आपे मालक इसू ख्रिस्त या देव एन मोठेपणा अभो इसू ख्रिस्त कु है या बदल तुम्हाल हुमज मिळे एन ते तुम्हे हटी जी काय कोह्या ती तुम्हाल हुमजे तुम्हे मोने उजळे को बोआ जाय ओहडी बी प्रार्थना को हो एन त्या माय हंगाती ओरा ते तुम्हाल हदला है त्या अगलार्या काळा तुम्हाल वाहे विचारी एन आपा जे ख्रिस्ता हजे ते देवाल देवामा एन्हा त्या हटी त्या त्याल मोठेपणामा वाद जायली है एन त्या मजबूत गोते कामाप्रमाणे बोर्स थोणारे जे आमा त्या महामाय त्या गोते खूप मोठेपणा कहा है ई तुम्हाल होमजाता लागे ते ख्रिस्तामा जी काम कोई देखाडला है ते त्याल मोलहा माने जीवता कोईन एन होरगामाय त्याल त्या जीवे बाजू से बहुता कोला है त्या ए ठिकाण कोहाबी राजा कोता अधिकार्या कोता किमत्या एन खूबच उचा है त्या मानपाना मोठेपण या दुनिया मान्य नाही ते येणारा दुनिया मान्य कोहाबी डिगा मानपाना जागा कोता डिगा है देवे बादा काय त्या पागा तोळे थोवीन त्याल मंडळी मुख्य कोलो है बादे ठिकाणे बाद्यो गोठी उजबाडणारो एन देणारो ख्रिस्ते कोय मंडळी पुरी बोली है ए मंडळी ते ख्रिस्ता आंग है।